प्रेषितांची कृत्ये अध्याय 27. नंतर आम्ही इटाली देशास तारवातून जावे असे ठरल्यावर पौलाला व दुसऱ्या कित्येक बंदिवानास बादशाही पलटणाचा युल्य नावाचा जमादार याच्या स्वाधीन करण्यात आले. तेव्हा आम्ही आसियाच्या किनाऱ्यावरील बंदरे करणाऱ्या अद्रमुत्य नगरच्या एका तारवात बसून निघालो. तेव्हा मासेदोनियातील थेस्सलनिकाचा अरिस्तार्ख हा एक इसम आमच्याबरोबर होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सिदोनास पोहोचलो. तेव्हा युल्याने पौलाबरोबर मेहरबानीने वागून त्याच्या मित्रांनी त्याचा पाहुणचार करावा म्हणून त्याचकडे जाण्यास त्याला परवानगी दिली. मग आम्ही तेथून निघाल्यावर वारा समोरचा असल्यामुळे कुप्राच्या किनाऱ्यावरून गेलो. नंतर किलिकिया व पंफुल्या यांच्या समोरच्या समुद्रावरून जाऊन आम्ही लुक्या प्रांतातील मुर्या बंदरास पोहोचलो. तेथे इटालीस जाणारे असे एक अलेक्झांड्रियाचे तारू जमादाराला मिळाले. त्यावर त्याने आम्हास चढविले. मग पुष्कळ दिवस हळूहळू जाता जाता मोठ्या कष्टाने कनिदा समोर आल्यावर वारा पुढे जाऊ देईना म्हणून आम्ही क्रेतावरून सलमोनासमोर गेलो. मग आम्ही मोठ्या कष्टाने त्याच्या काठाकाठाने सुंदर नावाच्या बंदरी आलो. त्याजवळ लसया नगर होते. तेव्हा फार दिवस झाल्यामुळे आणि तितक्यात उपासाचे दिवसही होऊन गेल्यामुळे त्यावेळेस समुद्रावरून जाणे संकटाचे होते. म्हणून पौलाने त्यास अशी सूचना दिली की
अहो ग्रस्तांनो, या जलप्रवासात केवळ मालाचे आणि तारवाचे नव्हे तर आपल्या प्राणांचेही नुकसान व मोठी हानी होईल असे मला दिसते.
तथापि जमादाराने पौलाच्या सूचनेपेक्षा तांडेल व तारवाचा धनी याचकडे अधिक लक्ष दिले. ते बंदर हिवाळ्यात राहावयाला सोयीचे नव्हते म्हणून बहुतेकांनी मसलत दिली की तेथून निघावे आणि साधेल तर क्रेतातील फैनिके बंदरात जाऊन तेथे हिवाळा घालवावा. हे नैऋत्याभिमुख व वायव्याभिमुख आहे. मग दक्षिण वारा मंद वाहत असल्यामुळे आपला बेत सिद्धीस गेलाच असे समजून ते तेथून नांगर उचलून काठाकाठाने क्रेताच्या बाजूने गेले. परंतु थोड्या वेळानंतर युर्कोलोन नावाचा तुफानी वारा तिकडून सुटला. त्यात तारू सापडून वाऱ्याच्या तोंडी ठरेना म्हणून आम्ही त्याच्या स्वाधीन होऊन वाहवत चाललो. मग कौदा नावाच्या एका लहान बेटावरून जाताना आम्ही मोठ्या प्रयासाने होडी आपल्या स्वाधीन करून घेतली. ती वर घेतल्यावर त्यांनी साहित्याची योजना करून तारू खालून आवळून बांधिले आणि ते सुरती नावाच्या भाटीवर लागेल असे त्यास भय वाटले म्हणून त्यांनी शीड उतरले. मग ते तसेच वाहवत गेले. तेव्हा वादळाने आमचे फार हाल होऊ लागल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी भरगट टाकू लागले आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या हातांनी तारवाचे अवजार टाकून दिले. मग पुष्कळ दिवस सूर्य व तारेही दिसले नाही आणि तुफानाचा जोर आम्हाला फारच भासला. त्यामुळे शेवटी आम्ही तरण्याची आशा अगदी नाहीशी झाली. त्यास पुष्कळ दिवस उपास पडल्यावर पौल त्याचमध्ये उभा राहून म्हणाला
ग्रहस्थ हो, तुम्ही माझे ऐकायचे होते. क्रेताहून निघावायचे नव्हते म्हणजे हे हाल व ही हानी टळली असती. तर मी आता तुम्हा सांगतो की धैर्य धरा, तुम्हातील कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही, तारवाचा मात्र होईल. कारण ज्याचा मी आहे व ज्याची सेवा मी करीतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ येऊन उभा राहून म्हणाला पौला भिऊ नको, तुला कैसळा पुढे उभे राहिले पाहिजे. आणि पहा, तुझ बरोबर जे तारवातून चालले आहेत ते अवघे देवाने तुला दिले आहे. यास्तव ग्रहस्थांनो धैर्य धरा, माझा देवावर भरोसा आहे की जसे मला त्याने कळविले तसेच घडेल. तथापि आपल्याला एका बेटावर पडावे लागेल.
नंतर 14व्या रात्रीस अद्रिया समुद्रात आम्ही इकडे तिकडे हेलकावे खात असता मध्यरात्रीच्या सुमारास खलाशांनी अनुमान केले की आपण एखाद्या किनाऱ्याजवळ येत आहो. तेव्हा त्यांनी बुडीत टाकले. तेव्हा 20 वावे पाणी भरले. काही पुढे जाऊन पुन्हा बुडीत टाकले तेव्हा 15 वावे भरले. तेव्हा आपण कदाचित खडकाळ जागेवर आपटू असे भय वाटल्यामुळे वरामावरून 4 नांगर सोडून ते उत्कंठेने दिवसाची वाट पाहत बसले. मग नांगर नाळीवरूनही टाकावे या निमित्ताने खलाशी समुद्रात पोडी सोडून तारवातून पळावयास पाहत होते. तेव्हा पौल जमादाराला व शिपायाला म्हणाला
हे तारवात न राहिले तर तुमचे रक्षण व्हायचे नाही.
तेव्हा शिपायांनी होडीचे तोर कापून ती पळू दिली. नंतर दिवस उगवण्याच्या सुमारास पौल सर्वांस अन्न खाण्याविषयी विनंती करून म्हणाला,
आज 14 दिवस तुम्ही वाट पाहत उपाशी राहिला आहात, काही खाल्ले नाही. जास्तव मी विनंती करतो की अन्न खा, त्याच्याने तुमचा निभाव लागेल. तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या केसाचाही नाश होणार नाही.
असे म्हणून त्याने भाकर घेऊन त्या सर्वांसमक्ष देवाचे आभार मानले आणि ती मोडून तो खाऊ लागला. मग त्या सर्वांस धीर येऊन त्यांनीही अन्न खाल्ले. त्या तारवात आम्ही सर्व मिळून 276 जण होतो. जेवण तृप्त झाल्यावर त्यांनी समुद्रात गहू टाकून देऊन तारू हलके केले. दिवस उगवल्यावरही ती भूमी कोणती हे त्यांनी ओळखले नाही, पण एक खाडी व तिचा सपाट किनारा त्यांच्या दृष्टीस पडला आणि साधेल तर त्यावर तारू लावावे असा त्यांनी विचार केला. मग नांगर कापून टाकून त्यांनी ते समुद्रात राहू दिले. त्याच वेळेस सुकाणाची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वाऱ्यावर सोडून सपाटीची वाट धरिली. मग समुद्रात वर आलेल्या जमिनीस तारू लागल्यावर त्यांनी ते पुढे घुसविले. तेव्हा नाळ ऋतून गच्च बसली आणि वराम लाटांच्या जोराने फुटून गेले. तेव्हा कोणी बंदीवानांनी पोहून पळून जाऊ नये म्हणून त्यास मारून टाकावे अशी शिपायांनी मसलत केली. तथापि पौलाला वाचवावे अशा इच्छेने त्यांच्या बेतास जमादार आडवा आला आणि त्याने हुकूम दिला की ज्यास पोहता येत असेल त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे आणि बाकीच्यांनी कोणी फळ्यांवर व कोणी तारवावरील दुसऱ्या कशावर बसून जावे. याप्रमाणे सर्वजण काठास सुरक्षित पोहोचले.